بسم الله الرحمن الرحيم. الحمد لله رب العالمين، الصلاة والسلام على خاتم النبيين وآله الطيبين الطاهرين المعصومين، اللهم صل على محمد وآل محمد. انسان پانچ زندگی کے جڑے گزارے تو ان زندگی گزارن جا ب طریقہ ہے. ایکڑو طریقو زندگی گزارن جو یو ہے جے میں انسان پانچو کنٹرول پانچ ہاتھ میں نہ تو رکھے بلکہ وقت جے حوالے کرے تو چھڑے، معاشرے جے حوالے کرے تو چھڑے، معاشرو ایں وقت ان کے جے پاسے وٹھی ونجو تو ہی خود ان پاسے ہلیو تو ونجے. نہ زندگی میں پانچو کوئی مقصد رکھے تو، نہ ان مقصد کے حاصل کرنے کے لیے کوئی پروگرام رکھے تو. اڑو انسان بے مقصد زندگی رکھے تو ان کی زندگی منظم زندگی کون ہے، ان کی زندگی میں نظم نہ ہوں چھو تو کوئی مقصد اتس ہی کون. ہمیشہ نظم ان زندگی میں ہوں جن میں مقصد ہو جائے. انسان جو ارادو کہیں خاص منزل تے پہنچن جو ہندو تا انسان پانجا سب وسیلہ ان میں استعمال کندو، پر جکڑے کہیں منزل تے پہنچن جو ہن جو ارادو ہی کون ہے تا ظاہرا تا انسان پانجا وسائل کون استعمال کندو. ان کرے انسان کے زندگی میں پانجو مقصد معین کرن لازمی ہے. ان مقصد معین کرن کھاں پو وری لازمی ہے تا انسان ان مقصد تائیں پہنچن دے لائے پہنجا رستہ طے کرے، راہوں منتخب کرے. ان کرے تا کہیں منزل تائیں پہنچن دے لائے بھی ایک کھاں ودی کر راہوں تھی سگن تھیوں. انسان دے لائے بھلو یو ہے تا انسان اعتدال واری راہ اختیار کرے، پہنجے لائے بھلو تس بین جے لائے بھلو. ہاں مقصد انسان جڑے زندگی کے حوالے سے طے کرے تو سب کا اول انسان کے یہ ڈسن لازمی ہے تو پانچ زندگی کے لائے ماں پان کوئی مقصد طے کرے سا تو، یا مجھے زندگی کے مقصد طے کرنے جو حق ان کے جن مکھے خلق کیا. ظاہر ہے تو جن پروڈکٹ کے جو ٹھائی ان شے جو مقصد بھی اصل وہ ہی ٹھائی تین کرے اللہ تبارک و تعالیٰ اساں جو مقصد ٹھاہے چھڈیو. انسان جی زندگی ہی انسان جی زندگی ہے جی دنیا نہ پہری منزل نہ آخری منزل. انسان جی زندگی کہیں عالم ماں شروع تھی ہن دنیا میں انسان کے کچھ وقت رہنو وری اگتے ونجنو تھس، آخر ونی انسان آخرت جے گھر تائیں پہنچے تو جو اصل ہن جو وطن ہے. تنج کرے شاہ عبد الطیف بھٹائی انسان کے آدیسی چیو ہے. آدیسی جو مطلب ہے تو دیسی نہ ہے، ہن ملک جو ہن دیس جو رہاکو نہ ہے، ہی دنیا ہن جو دیس آہی کن. تنج کرے آدیسی ہے اصل ہن جو دیس گھر عالم آخرت ہے. ہاں ان تھی پہنچنے کے لائے لازمی ہے تو انسان اتنا پانچ سرمایہ کھڑے، اتنا پانچ سفر جو سامان کھڑے. ان سفر کے سامان کھڑنے کے لائے لازمی ہوں جدہ بھی انسان بازار ویندو تو جدید شیوں ہوں تو انسان لسٹ ٹھائیں. یہ مقاصد کی لسٹ ٹھائن رستہ طے کرنا یہ نظم کے لائے لازمی ہے. انسان کے یہ ذہن میں ہوجن گرجے تو انسان ہمیشہ جلائے ارادو مستحکم ان کم جلائے کرے سکندو جن جلائے ان کے یقین ہو جائے. جن کم جلائے ان کے یقین نہ ہو جائے ان جو ارادو مستحکم کدیں کون تھندو. اساں وٹ عام طور تے نوجوانن دے حوالے سا یہ سوال ہوندو تو اساں نیکی جو ارادو کیوں تھا لیکن ارادو کچو تھے تو پکو نہ تھو تھے. इरादे के मुस्तहकम कीअं कजे, या ॿियनि लफ़्ज़नि में असांजे मौज़ूअ जे हवाले सां चऊं त नज़्म पंहिंजे ज़िंदगीअ में आणण जे लाइ इरादो इंसानु मुस्तहकम कीअं करे। अर्ज़ु कयुमि त जेकॾहिं इंसान खे पंहिंजे ज़िंदगीअ जे नज़्म जे बारे में यकीन नाहे त मुंहिंजी ज़िंदगी नज़्म में हूंदी त मक़सदु ताईं पहुचंदुसि, नज़्म में न हूंदी त मक़सदु ताईं कोन पहुचंदुसि। जेसि ताईं इन नज़्म ते ईमान न हूंदो, यकीन न हूंदो, तेसि ताईं उनखे हासिलु करण जे लाइ इरादो बि कमज़ोरु ठहंदो, मज़बूत न ठहंदो। जेतिरो इंसान जो यकीन पंहिंजे मक़सद ते हूंदो, ओतिरे क़दुरु इंसान जो इरादो मज़बूत थींदो। तंहिं करे इंसान जी पहिरीं ज़िमेदारी आहे त पंहिंजी फ़िक्र खे इस्तेमालु करे ऐं सोचे त जॾहिं मां पंहिंजी ज़िंदगी जो मक़सदु बणायो आहे, हाणे मां इहो मक़सदु बग़ैर नज़्म जे हासिलु करे सघां थो या नज़्म ज़रूरी आहे। जॾहिं असां ॾिसूं था त जेकॾहिं इंसान वटि नज़्म न हूंदो, नज़्म जो मतिलबु इहो आहे त वक़्त जे वक़्तु हीअ आहे ऐं इन वक़्त में मां हीउ कमु कंदुसि। इहो वक़्तु कंहिं कम जे लाइ मखसूस करण जो नालो नज़्म आहे। इंसानु पंहिंजे लाइ, ज़िंदगीअ जे लाइ, राति जे लाइ, ॾींहं जे लाइ, 24 कलाकनि जे लाइ जेको टाइम टेबल ठाहींदो, इन टाइम टेबल नालो नज़्म आहे। हाणे जेकॾहिं इंसानु नज़्म इख़्तियार न कंदो, टाइम टेबल न ठाहींदो, त जीअं शुरूअ में अर्ज़ु कयुमि त पोइ वक़्तु ऐं मुआशिरो ऐं ज़मानो हुनखे जाॾे वठी वेंदो, होॾे हलियो वेंदो। छा इंसान जेकॾहिं कंहिं गाॾीअ में सवार थिए ऐं उन गाॾीअ जो कंट्रोल इंसान जे हथ में न हुजे त कंहिं मंज़िल ताईं पहुची सघंदो? हरगिज़ कोन थो पहुची सघे। लाज़मी आहे त उन कार जो, उन गाॾीअ जो, उन सवारीअ जो कंट्रोल इंसान जे हथ में हुजे, तॾहिं इंसान कंहिं मंज़िल ताईं पहुचंदो। ऐं इंसान जे ज़िंदगीअ जो कंट्रोल इहो टाइम टेबल आहे। जंहिं वटि पंहिंजे ज़िंदगीअ जे लाइ टाइम टेबल आहे, उन वटि पंहिंजे ज़िंदगीअ जो कंट्रोल पंहिंजे हथनि में आहे। जंहिं वटि पंहिंजे ज़िंदगीअ जो टाइम टेबल नाहे, नज़्म नाहे, उन जो ज़िंदगीअ जो कंट्रोल कंहिं ॿियनि जे हथ में हूंदो, पोइ जाॾे ॿिया हुनखे वठी वञनि ओॾे हलियो वेंदो। तंहिंजे करे सभ खां पहिरियों इंसान खे फ़िक्र करण जी ज़रूरत आहे त जेकॾहिं मां नज़्म जे ज़रिए ज़िंदगी गुज़ारी त मक़सद ताईं पहुचंदुसि, या बग़ैर नज़्म जे गुज़ारी तॾहिं बि मक़सद ताईं पहुचंदुसि। जेसि ताईं इंसान खे यकीन नथो अचे इन ॻाल्हि ते त सिर्फ़ु नज़्म ई मूंखे मक़सद ताईं पहुचाए सघे थो, तेसि ताईं उन नज़्म ते अमल जे लाइ इरादो इंसान जो मुस्तहकम न ठहंदो। इन यकीन खे पैदा करण जे लाइ हिकिड़ो ॿियो तरीक़ो तजुर्बे जो तरीक़ो आहे। इंसान पंहिंजे ज़िंदगीअ में नंढे कंहिं मक़सद खे हासिलु करण जे लाइ बग़ैर नज़्म जे जेको आहे उहो ॾिसे त मक़सदु हासिलु थिए थो। मिसाल तौरु ॾींहं जो हिकिड़ो मक़सदु जेको आहे उहो रखे त अॼु शाम ताईं मूंखे हीउ कमु करिणो आहे, ऐं उनजे लाइ टाइम टेबल कोई कोन्हे। जॾहिं वक़्तु मिलियो त कंदुसि, ॿियो कमु मिली वियो त ॿिए पासे हलियो वेंदुसि, दोस्त मिली वियो त कंहिं टे पासे हलियो वेंदुसि, वरी घर वारनि ॿियो को कमु चयो त चोथे पासे हलियो वेंदुसि। छा इन तरीक़े सां मक़सद ताईं पहुचंदो इंसान? अगरि ॿ टे ॾींहं इंसान तजुर्बो करे त इंसान वटि हिकु हद ताईं यकीन अची थो वञे त बग़ैर नज़्म जे मां मक़सद ताईं नथो पहुची सघां। ॾिसे छा गुज़िरियल क़ौमूं, गुज़िरियल इंसान, उन्हनि जी ज़िंदगीअ खे पढ़े, छा बग़ैर नज़्म जे उहे मक़सद ताईं पहुता आहिनि? जेकॾहिं उहे मक़सद ताईं पहुता हूंदा त मां बि पहुची सघंदुसि, पर जेकॾहिं उहे न आहिनि पहुता त मां बि कोन पहुची सघंदुसि। तंहिंजे करे हिकु इंसान पाण फ़िक्रु करे, ॿियो तजुर्बो करे ॾिसे, टियों तारीख़ पढ़े, त हुनखे मालूम थींदो त नज़्म ई इंसान खे पंहिंजे मक़सद ताईं पहुचाए थो। बग़ैर नज़्म जे इंसान पंहिंजे मक़सद ताईं कोन पहुचंदो। हाणे जॾहिं इंसान खे यकीन अची वियो त नज़्म ई मूंखे मक़सद ताईं पहुचाईंदो, नज़्म मुंहिंजी ज़िंदगी जे लाइ ज़रूरी आहे, लाज़मी आहे, फ़र्ज़ु आहे, इन खां अलावा मूं वटि ॿियो को रस्तो कोन्हे, वरना रस्ते तां हटी वेंदुसि वरना मक़सद यकीन जॾहिं इंसान खे ईंदो त हाणे इंसान जे अंदर में इरादो पैदा थींदो अज़्म पैदा थींदो ऐं हुन वटि इरादो इहो मुस्तहकम हूंदो त मूंखे ज़िंदगी नज़्म सां गुज़ारणी आहे। इन नज़्म पैदा करण जे लाइ हाणे इंसान खे वसीला खपनि था, कुझु ज़रिया खपनि था। ऐं जे शुरूअ में अर्ज़ु कयुमि त इंसान जे लाइ वसीला ऐं ज़रिया टाइम टेबल आहे बुनियादी तौर ते, जंहिं इंसान जी हर घड़ीअ जे लाइ वक़्तु मुअयन हुजे उहो इंसान कामयाबु इंसान आहे। ऐं वरी इंसान खे इहो ॾिसण जी ज़रूरत आहे त इंसान खे इंसान जो जिस्म हिन वक़्तु कहिड़े ज़िंदगीअ जे उन मरहले में आहे। बालपण में आहे, नौजवानीअ में आहे, जवानीअ में आहे, पोड़प में आहे। हर इंसान जो जिस्म हुन जे उमिरि जे लिहाज़ खां बर्दाश्त रखे थो ऐं हुनजे मुताबिक़ इंसान पाण पंहिंजो प्रोग्राम ठाहे, हाणे इंसान टाइम टेबल ठाहे थो। टाइम टेबल लाज़मी आहे, इन खां अलावा इंसान जो कोई बि कमु न थींदो। टाइम टेबल बि जेसि ताईं वरी बैलेंस न हूंदो तेसि ताईं हली कोन सघंदो। ॿ ॾींहं ज़ोर ज़बरदस्ती करे इंसानु हलाईंदो, टे ॾींहं जेको आहे कोन थी सघंदो। टाइम टेबल खे बि बैलेंस हुजण जी ज़रूरत आहे। टाइम टेबल खे बैलेंस कीअं थो कजे? अलाह तबारक ताला हिकु ॾींहुं ख़लकियो आहे, हिकिड़ी राति ख़लकी आहे, ॾींहं जो रोशनी रखी आहे ताकि इंसानु महिनत करे, कोशिश करे। ऐं जीअं त इंसानु कोशिशि कंदो, महिनत कंदो, तंहिंजे करे हुनखे जिस्म जे लाइ ऑक्सीजन जी वधीक ज़रूरत आहे, तंहिंजे करे ॾींहं जो ऑक्सीजन वधीक रखी आहे। राति अलाह तबारक ताला बग़ैर रोशनीअ जे ऊंदा ई रखी आहे, इन जे लाइ ताकी इंसानु आराम करे। ऐं जीअं त इंसानु आराम कंदो, तंहिंजे करे हुनखे ऑक्सीजन जी घटि ज़रूरत आहे, तंहिंजे करे राति जो ऑक्सीजन बि घटि हूंदी आहे। इंसानु जेसि ताईं इन अलाह जे बणायल निज़ाम जे मुताबिक़ पंहिंजे जिस्म खे नथो ठाहे, तेसि ताईं इंसानु कामयाबु ज़िंदगी कोन गुज़ारींदो। राति जो जागंदो रहे, ॾींहं जो सुम्हंदो रहे, इहो इंसान जो जिस्म कॾहिं बि सिहतमंद कोन थींदो। बग़ैर सिहतमंद जिस्म जे ज़रिए इंसानु कंहिं मक़सदु ताईं कोन पहुचंदो। तंहिंजे करे ॾींहुं महिनत जे लाइ आहे, राति आराम जे लाइ आहे। इहो तक़सीम इंसान जी वाज़े नमूने सां थियणु घुरिजे, जंहिंखे असां आम तौर ते चवंदा आहियूं त सवेर इंसानु सुम्हे ऐं सवेर उथे। मानी खाधी आहे शाम जो मगरिब खां पोइ अठे बजे, नवे बजे ताईं, साढे नवे बजे ताईं इंसानु सुम्ही पवे। ऐं वरी सुबुह जो, सुबुह जे अज़ान खां थोरो वक़्तु जेको अॻु में उथे, सुबुह जे वक़्तु ऑक्सीजन सभिनी खां वधीक हूंदी आहे, तंहिंजे करे उन वक़्तु इंसानु ज़हनी कमु, जिस्मानी कमु वधीक बहितर नमूने सां करे सघे थो। इहो इंसानु पंहिंजे टाइम टेबल खे ठाहिण जी ज़रूरत आहे। हाणे वरी ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त इन इंसान जूं जेके घुर्जूं आहिनि, ज़रूरतूं आहिनि, उहे कुझु जिस्मानी आहिनि, कुझु रुहानी ज़रूरतूं आहिनि। तंहिंजे करे इंसान खे पंहिंजा 24 कलाक इन्हनि ॿिन्ही खे साम्हूं रखी तक़सीम करण जी ज़रूरत आहे। टाइम टेबल तॾहिं बैलेंस थींदो जॾहिं असां पंहिंजे जिस्मानी ज़रूरतुनि खे पूरो कयूं ऐं उन सां गॾो गॾु रुहानी ज़रूरतुनि खे पूरो कयूं। हिकिड़े जी ज़रूरत पूरी कंदासीं, ॿिए जी पूरी न कंदासीं, इंसानु बैलेंस न रहंदो, मुतवाज़न न रहंदो, एतताल कंहिं हिकु पासे हलियो वेंदो। तंहिंजे करे असां वटि हुकुम आहे ऐं चयो वियो आहे त कोशिशि कयो त इहो 24 कलाक तव्हांजा चइनि हिसनि में तक़सीम थियनि। हिकिड़ो हिसो उहो आहे जंहिंमें तव्हां हलाल रिस्क अलाह जो तलाश कयो। नौजवान जेको तालीम जे मैदान में आहे, उहो तालीम जो मैदान हुनजो हलाल रिस्क तलाश करण जे लाइ हिकु इब्तदाई जेको आहे उहो ज़रूरत आहे। तंहिंजे करे ॼण त इहो हलाल रिस्क तलाश करण जे हुन में आहे, लेकिन अगरि विच में बि हुनखे कोई मिली थो वञे त मोकिलूं थियनि थियूं 2 महीननि जूं, 2.5 महीननि जूं, या ॿियो को अहिड़े नमूने सां हालात थियनि था, मोकिलूं थी वियूं हलियूं, इंसानु को न को जेको आहे प्रोडक्ट कमु करे। इहो ॾींहुं आहे जेको हलाल इन रिस्क तलाश करण जे लाइ आहे। फरमाए वियो त ॿियो हिसो जेको इंसान खे लाज़मी आहे उहो इन जे लाइ आहे ताकि इंसान पंहिंजे मोमिन दोस्तनि सां गॾु वेहे ऐं उन्हनि वटां दीन सिखे ऐं पंहिंजे किरदार खे बहितर खां बहितर बणाइण जे लाइ उन्हनि खां तजावीज़ वठे, उन्हनि जे नसीहतुनि ते अमल करे ऐं ख़ासि तौर ते वरी चयो वियो आहे त घटि में घटि जुमे जो ॾींहुं इंसान पंहिंजे लाइ वक़्फ़ करे त किथे वञी दीन सिखे। दीन बाक़ाइदा सिखण जी ज़रूरत आहे। इहो दीन सिखण जे लाइ जुमो अलाह तबारक ताला ॿियनि कमनि खां फ़ारिग़ रखियो आहे ताकि इंसान वञी कंहिं जाइ ते दीन सिखे, कंहिं वाक़ई उस्ताद वटि वञे जेको दीन ॼाणे थो ऐं मुसलसल। इहो ॿियो हिसो आहे जेको इन टाइम टेबल जो हिसो हुजणु ज़रूरी आहे। टियों हिसो जेको इन टाइम टेबल जो हुजणु ज़रूरी आहे उन जे लाइ चयो वियो आहे त पंहिंजे रब सां मुनाजात जो वक़्तु। हीअ नमाज़ ऐं ॿियनि इबादतुनि खां अलहदा हिकिड़ो वक़्तु आहे। मुनाजात जो वक़्तु, मुनाजात ऐं इबादत में फ़र्क़ु इहो आहे त इबादत में नमाज़ अचे थी, उनजा मखसूस तौरु तरीक़ा आहिनि जेको इंसान खे पूरा करणा आहिनि। आम तौर ते असां दुआऊं बि उहे पढ़ंदा आहियूं जेके असांखे ॿुधायूं वियूं आहिनि, जेके असां वटि अहादीस में रिवायत थियल आहिनि। लेकिन मुनाजात आहे पंहिंजे रब सां पंहिंजे ॿोलीअ में ॻाल्हाइणु, ऐं इहो पंहिंजे रब सां पंहिंजे ॿोलीअ में ॻाल्हाइण जो नालो मुनाजात आहे। इंसानु पंहिंजा ॾुख सूर, पंहिंजे मुहबत जो इज़हार, पंहिंजे अक़ीदत जो इज़हार पंहिंजे पालणहार सां करे इहो मुनाजात इंसान जे रूह जी अहम तरीन ग़िज़ा आहे। जंहिं इंसान वटि इहो मुनाजात कोन्हे उन इंसान जी रूहानी सिहत मुतासिर थींदी ऐं इंसान मुतदिल इंसान कोन वजूद में ईंदो। इहो टियों हिसो आहे। चोथों हिसो हलाल लज़तुनि जे लाइ आहे ऐं फरमायो वियो आहे त इहो हलाल लज़तुनि वारो हिसो सही नमूने सां इंसान ज़रूरत आहे। थी सघे थो कुझु खाधे जूं लज़तूं हुजनि, कुझु पीअण जूं लज़तूं हुजनि, कुझु पहिरण जूं लज़तूं हुजनि, कोई सैर तफ़रीह जूं लज़तूं आहिनि। इहे सभु मोमिन जे लाइ अलाह तबारक ताला आहिनि। मोमिन जे लाइ अलाह तबारक ताला पीअण जे लाइ शयूं ख़ल्क़ कयूं आहिनि, घुमण जूं शयूं ख़ल्क़ कयूं आहिनि, तफ़रीह जूं शयूं ख़ल्क़ कयूं आहिनि। इहे तफ़रीह लाज़मी आहे। इहे चोवीहनि कलाकनि में तफ़रीह जो इहो हिसो हुजणु लाज़मी आहे। मौला फ़रमायो त इहो हिसो अगरि तव्हां सही अदा कंदव त तव्हांखे मदद मिलंदी ऐं तव्हां बाक़ी टे हिसा बि सही नमूने सां अदा करे सघंदव। इन करे इंसान टाइम टेबल ठाहे पंहिंजे चोवीहनि कलाकनि जे लाइ, उन में इहे चारि हिसा रखे। चारि वॾा वॾा हिसा आहिनि जंहिंमें हलाल रिज़्क जी तलाश आहे, नंबर ॿियो पंहिंजे मोमिन, ऐं नंबर टे ख़ुदा सां मुनाजात, ऐं चोथी जेका आहे उहा हलाल लज़तूं आहिनि। उन जे लाइ बि जंहिं इंसान पंहिंजे चोवीहनि कलाकनि जो वक़्तु इन जे मुताबिक़ कयो आहे, उन जी ज़िंदगी मुनज़म ज़िंदगी आहे ऐं मुनज़म हुजण सां गॾोगॾु बैलेंस ज़िंदगी आहे। इहा ज़िंदगी जारी रहंदी ऐं सुकून सां जारी रहंदी। जेकॾहिं इंसान टाइम टेबल त ठाहे पर बैलेंस न करे त इंसान जी ज़िंदगी बैलेंस ज़िंदगी नथी रहे ऐं इंसान टाइम टेबल छॾण ते मजबूर थी थो वञे। हलियो कुझु ॾींहं ज़बरदस्ती अमल कंदो, उन खां पोइ अॻिते न हली सघंदो, छो त हुन जी जेको रहियल हिसो आहे चाहे जिस्मानी हुजे या रूहानी, उहो इंसान खे मजबूर कंदो त इन टाइम टेबल खे छॾे। इहो इंसान नज़्म जे हवाले सां ज़रूरी आहे। जेसि ताईं इंसान पंहिंजे इन टाइम टेबल खे नथो ठाहे तेसि ताईं इंसान पंहिंजे ज़िंदगीअ में नज़्म न आणे सघंदो, नज़्म न आणींदो त कंहिं मक़सद ताईं कोन पहुचंदो। तंहिंजे करे इंसान खे पंहिंजी ज़िंदगीअ जे लाइ नज़्म ज़रूरी आहे। ऐं नंबर ॿ, नज़्म बि अहिड़ो हुजे जेको बैलेंस हुजे इंसान जो। इन 24 कलाकनि में इहे चार हिसा लाज़मी आहिनि। ईअं न आहे त इंसानु जेको आहे उहो पूरे हफ़्ते में हिकिड़ो ॾींहुं रखी छॾे तफ़रीह जे लाइ ऐं बाक़ी ॾींहं कंहिं ॿिए कम जे लाइ रखी छॾे, ईअं न आहे। बल्कि इहो 24 कलाकनि में 24 कलाकनि जा चार हिसा करणु लाज़मी आहिनि। अलबत इहो ज़रूरी न आहे त हर हिक खे हिकु जेतिरो टाइम ॾिजे, कंहिंखे थोरो घटि, कंहिंखे थोरो वधीक, ज़रूरत जे मुताबिक़ अॻिते पोइते उहो टाइम करे सघिजे थो, लेकिन चार हिसा इहे लाज़मी आहिनि। हाणे तव्हां अंदाज़ो लॻायो त इहो